चीनी मंडी .com पॉडकास्ट।
सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजनेस मुदत वाढ। नवीन सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना अर्थसहाय्य देण्यासाठी 2018-19 मध्ये सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे। ही योजना सन 2019-20 मध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। सहकारी संस्थांना बदलत्या काळातील आव्हानं पेलण्यासाठी व्यवसायाभिमुख प्रकल्प राबवणं आवश्यक आहे। विविध व्यवसाय राबवण्यासह त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। राज्यात महाराष्ट्र सरकार विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या सहकारी संस्थांनी स्वनिधी गुंतवणूक करून सुरू केलेल्या कृषीपूरक सुगी पश्चात प्रकल्प तसंच बिगर कृषी नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी सहकार विकास महामंडळांमार्फत कर्ज आणि अनुदान दिलं जाणार आहे।